जीवन वाता वादळ झाले नाही एक ठिकाणा। जीवन वाता वादळ झाले नाही एक ठिकाणा। हासू म्हणजे झाले आता केवळ एक बहाणा। स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा। स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा। समजून हाती आले गवबिंदूचे पाणी। दुःख उरीचे म्हणजे असती गतजन्मीची देणी। वादळ झाले नाही एक ठिकाणा। हासू म्हणजे झाले आता केवळ एक बहाणा। स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा। स्वप्नांसाठी ना उरला कुठलाही किनारा। स्पर्श नको दुखाला। घर कसले वाऱ्याला स्पर्श नको दुखाला। जगणे माझे एक उसासा हुरहुरता निखारा। जगणे माझे एक उसासा हुरहुरता निखारा।